भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील कृषी महाविद्यालयात साहिवाल गायींच्या संवर्धनाच्या दृष्टीनं संशोधन करण्यासाठी माहिती संकलन केंद्र मंजूर झालं आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील यांनी आज ही माहिती दिली. साहिवाल गायींच्या अनुवंशिक क्षमतेचं संवर्धन, प्रसार आणि अनुवंशिक सुधारणा करणं हा या केंद्राचा प्रमुख उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध करसवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांची करसंकलन कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी उद्या करसंकलन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कर आकारणी आणि करसंकलन विभागानं घेतला आहे. महापालिकेच्या वतीनं सिद्धी उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांमार्फत मालमत्ताधारकांना बिलांचं वेळेत वाटप करण्यात आलं. त्यामुळेच करसंकलन विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षात पहिल्या 2.5 महिन्यातच 250 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. आषाढी वारीसाठी आळंदी आणि देहूमधून निघालेल्या पालखीतील वारकऱ्यांच्या दिंड्या 30 जून आणि 1 जुलै रोजी पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत. या वारकरी दिंड्यांना उतरण्यासाठी पुणे महापालिकेच्या शाळा मोफत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात असलेल्या माणिकडोह इथल्या एकमेव बिबट्या निवारा केंद्राची क्षमता वाढवण्याच्या कामाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. सध्याची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेला प्रारंभ होईल. सध्या या केंद्रामध्ये 52 बिबटे ठेवण्यात आले आहेत. या केंद्रालगतची जलसंपदा विभागाच्या मालकीची सुमारे 12 हेक्टर जागा वन विभागाला मिळाली आहे. गेल्या 6 महिन्यात या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात किमान 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कल्याणी नगर वाहन अपघाताची माहिती मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. अपघात झाला तेव्हाचा गाडीचा असलेला वेग, वेळ, किती वेळा हार्ड ब्रेकिंग करण्यात आलं, किती वेळा वेगानं गाडी चालवण्यात आली याची माहितीही जमा केली जाणार आहे. तसंच गाडीमध्ये इनबिल्ट डॅश कॅमेरा होता त्याचंही रेकॉर्डिंग मिळवण्यात आलं आहे. या सर्व माहितीचा वापर पुरावा म्हणून करण्यात येणार आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डानं आपल्या हद्दीतल्या अधिकृत जाहिरात फलक लावलेल्या कंपन्यांना फलकाची देखभाल दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बोर्डाच्या हद्दीत एकही अनधिकृत जाहिरात फलक लावलेला नाही असं प्रशासनानं म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रिक्षाचालक योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवत आहेत, मात्र हे बेकायदा आहे. अशा वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी आपल्या योग्यता प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं आणि कारवाई टाळावी असं आवाहन पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सादे यांनी केलं आहे. दरम्यान वाहन योग्यता प्रमाणपत्रासाठी रिक्षाचालकांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात रिक्षा पंचायतीतर्फे काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्येष्ठ नेते डॉ बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. हा दंड रद्द केला नाही तर 2 ऑक्टोबरपासून रिक्षाचालकांसह सत्याग्रह करण्याचा इशारा आढाव यांनी दिला आहे. पुणे महसूल विभागातील 5 जिल्ह्यात सध्या 808 टँकरद्वारे सुमारे 14 लाख लोकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यातला सर्वाधिक म्हणजे 292 टँकर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असून जिल्ह्यातली 191 गावं आणि 1408 वाड्यावस्त्यांमधल्या सुमारे 4,20,000 नागरिकांना आणि 2.5 लाखांहून अधिक पशुधनाला टँकरमधून पाणी पुरवठा सुरू आहे. पुण्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यामध्ये 204 तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 203 टँकर सुरू आहेत. पुण्यात 12 वर्षांखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत एसएआरके क्रिकेट अकॅडमीनं पुणे पोलीस बॉईज संघाचा 26 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अन्य एका सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीने ब्रिलियंट क्रिकेट अकॅडमीचा 4 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 35 अंश तर किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल. तसंच हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत.